पुढे आपण बघूया, आपण हे डेटा व्हॅलिडेशन एका सेलला किंवा काही ग्रुप ऑफ सेल्सला कसं देऊ शकतो किंवा कसं करू शकतो. पहिला आहे रेस्ट्रिक्ट डेटा एंट्री टू व्हॅल्यूज इन अ ड्रॉपडाऊन लिस्ट. यात जी लिस्ट बनवली जाते त्याचा फॉन्ट किंवा फॉन्ट साईज चेंज करणं आपल्याला शक्य नसतं. तर हे व्हॅलिडेशन कसं करायचं याच्या स्टेप्स आपण बघणार आहोत. ज्या सेलला किंवा सेल्सला आपल्याला व्हॅलिडेट करायचे असेल त्यांना सिलेक्ट करा. त्यानंतर डेटा टॅबमधल्या डेटा टूल्स ग्रुपमधून डेटा व्हॅलिडेशन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशनचा डायलॉग बॉक्स अपियर होईल. तो दिलेला आहे स्लाइड नंबर 39 वर आणि त्या बॉक्समधला सेटिंग हा टॅब सिलेक्ट करा. त्यानंतर त्यात अलावचा जो बॉक्स आहे त्यातून लिस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करा. स्लाइड नंबर 39 वर डायग्राम दिलेली आहे. त्यातली वरची जी डायग्राम आहे त्यात आपण बघू शकतो आहे की त्या ड्रॉपडाऊन मेनूमधून आपण लिस्ट हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सोर्स बॉक्सवर क्लिक करून लिस्टमध्ये कोणते कोणते आयटम्स पाहिजे असतील ते टाईप करा आणि प्रत्येक आयटम हा कॉमाने सेपरेट करा. म्हणजे आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. जर आपण क्वेश्चन विचारला असेल की डू यू हॅव चिल्ड्रन, तर त्याचं आन्सर असेल यस किंवा नो. तर हे ऑप्शन्स म्हणजे येस किंवा नो हे आपण सोर्समध्ये कसे टाईप करायचे हे स्लाइड नंबर 39 वर दिलेलं आहे खालच्या डायग्राममध्ये. तर अशा प्रकारे आपण लिस्ट मधले आयटम्स कॉमाने सेपरेट करून जितके आयटम्स आपल्याला पाहिजे आहेत त्याची लिस्ट बनवू शकतो. आणि त्यानंतर इन सेल ड्रॉपडाऊन याचा जो चेकबॉक्स आहे तो सिलेक्टेड आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर तो सिलेक्टेड नसेल तर सिलेक्ट करा. कारण हा चेकबॉक्स जर सिलेक्ट नाही केला तर सेलला ड्रॉपडाऊन एरो डिस्प्ले नाही होणार. त्यामुळे हा चेकबॉक्स सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला हे व्हॅलिडेशन नको असेल तर इनपुट मेसेज हेही ऑप्शन आपण यूज करू शकतो. आपण हेही स्पेसिफाय करू शकतो की जर इनव्हॅलिड डेटा एंटर्ड केला तर कशा प्रकारे रिस्पॉन्ड केले जाईल. हे सगळं झाल्यानंतर जर व्हॅलिडेशन टेस्ट करून बघायचं असेल तर त्यासाठी ओके या बटनवर क्लिक करून आपण एक्सेलच्या विंडोवर परत येतो आणि जे व्हॅलिडेशन आपण अप्लाय केलं आहे ते आपण तिथे बघू शकतो. जर आपण सोर्स हे ऑप्शन सिलेक्ट करून जर तिथे लिस्ट बनवली असेल तर त्या सेलला एक ड्रॉपडाऊन एरो डिस्प्ले होईल. जर इनपुट मेसेज दिला असेल तर सेल सिलेक्ट केल्याबरोबर तो मेसेज डिस्प्ले होईल. आणि जर एरर अलर्ट्स केले असतील तर इनव्हॅलिड डेटा एंटर केल्यानंतर ते डिस्प्ले होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हे व्हॅलिडेशन एकाच सेलला अप्लाय केलं असेल आणि त्यानंतर आपल्याला ते इतर सगळ्या सेल्सला अप्लाय करायचं असेल तर परत सगळी प्रोसेस करण्याची गरज पडत नाही. फक्त डेटा व्हॅलिडेशन या डायलॉग बॉक्समध्ये अप्लाय दीज चेंजेस टू ऑल अदर सेल्स विथ द सेम सेटिंग या चेकबॉक्सवर क्लिक करा. म्हणजे तीच सेटिंग बाकी सगळ्या सेल्सलाही अप्लाय केली जाते. अशा प्रकारे आपण डेटा व्हॅलिडेशन एका सेलला किंवा सगळ्या सेल्सला लावू शकतो. तर आता आपण माहिती बघितली डेटा व्हॅलिडेशन बद्दलची. त्यामुळे आपण युजरला इनव्हॅलिड डेटा एंटर करण्यापासून कसं थांबवू शकतो हे सांगितलेलं होतं. किंवा त्या सेलमध्ये कोणत्या टाईपचा डेटा एंटर केला गेला पाहिजे हेही आपण या टॉपिकमध्ये बघितलं आहे. त्यानंतरच्या टॉपिककडे आपण वळणार आहोत, तो म्हणजे फिल्टर. पहिले आहे फिल्टर डेटा बाय युझिंग ऑटो फिल्टर. वर्कशीटला फिल्टरिंग लावल्यामुळे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करणं खूप इझी होतं. आपण एक किंवा एकापेक्षा जास्त कॉलम्सचा डेटा फिल्टर करू शकतो. फिल्टरिंगमुळे आपण फक्त ज्या व्हॅल्यूज बघायच्या असतील त्याच बघू शकतो असं नाही, तर ज्या व्हॅल्यूज आपल्याला इग्नोर करायच्या आहेत त्याही आपण इग्नोर करू शकतो. आपण टेक्स्ट किंवा नंबर व्हॅल्यूज सर्च करू शकतो. त्यासाठी आपण सर्च बॉक्सचा वापर करतो. जो सर्च बॉक्स आपल्याला फिल्टर इंटरफेसमध्ये बघायला मिळतो. पुढे आपण बघणार आहोत की फिल्टरिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. स्लाइड नंबर 42 वर डायग्राम दिसते आहे, त्यात आपण सेल्समध्ये डेटा इन्सर्ट केलेला आहे आणि त्या डेटाला फिल्टरिंग कसं अप्लाय करायचं हे आता आपण बघूया. त्यासाठी ज्या डेटाला फिल्टरिंग अप्लाय करायचं आहे तो डेटा सिलेक्ट करा. स्लाइड नंबर 42 वर खालची जी डायग्राम आहे त्यात आपण बघू शकतो आहे की तो डेटा आपण सिलेक्ट केला आहे. नंतर डेटा टाइप्स मधील सॉर्ट अँड फिल्टर या ग्रुपमधून फिल्टर या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे कॉलम हेडर्सवर जो एरो डिस्प्ले होतो त्यावर क्लिक करा. त्यानंतर जी लिस्ट डिस्प्ले होईल त्यातून जे फिल्टर अप्लाय करायचं असेल ते सिलेक्ट करा. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 44 वर. तर अशा प्रकारे आपण फिल्टर अप्लाय करू शकतो. पुढचं आहे फिल्टर बाय सर्चिंग व्हॅल्यूज फॉर सर्च. म्हणजे लिस्ट मधून व्हॅल्यू सिलेक्ट करायची आणि सर्च करायची. हा खूप फास्ट प्रकार आहे फिल्टरिंगचा. ज्या कॉलमवर आपण फिल्टरिंग अप्लाय केलं असेल त्याच कॉलम्सचा एरोवर क्लिक केलं तर त्या कॉलम्समध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहेत याची लिस्ट डिस्प्ले होते. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 45 वर. आता आपण याची माहिती बघूया. जिथे एक असा नंबर दिसतो आहे तर तो आहे सर्च बॉक्स. त्या सर्च बॉक्स मध्ये नंबर किंवा टेक्स्ट एंटर करायचा जो आपल्याला सर्च करायचा असेल. नंतर जिथे दोन नंबर लिहिलेला आहे त्याची माहिती आपण बघूया. कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यूज पाहिजे आहेत फक्त त्याच व्हॅल्यूज जर आपल्याला ठेवायच्या असतील तर बाकीचे जे चेक बॉक्सेस असतात त्यावर क्लिक करून त्यांना क्लिअर करायचं. म्हणजे चेक बॉक्सेस आपण क्लिअर करतो त्या व्हॅल्यूज कॉलम मध्ये डिस्प्ले नाही होत. इथे आपण व्हॅल्यूज बघू शकतो आहे 24, 41, 46 आणि 83. जर मला फक्त 83 आणि 41 या दोनच व्हॅल्यूज कॉलम मध्ये पाहिजे असतील तर मी 24 आणि 46 याचा जो चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करेल. आणि ज्यावेळेस आपण ओके बटनवर क्लिक करतो तर त्या स्प्रेडशीटवर आपल्याला फक्त 41 आणि 83 म्हणजे कॉलम मधला दुसरा रो आणि चौथा रो याच्याच व्हॅल्यूज बघायला मिळतात. आणि जो नंबर 3 आहे तो आपण ऍडव्हान्स सर्च साठी वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज सिलेक्ट करून त्याचं सर्चिंग करू शकतो. पुढच्या टॉपिककडे आपण वळूया, तो म्हणजे फिल्टर डेटा बाय स्पेसिफाइंग कंडिशन्स. काही कंडिशन्स स्पेसिफाय करून आपण डेटाला फिल्टरिंग अप्लाय करू शकतो. आपण आपलं स्वतःचं कस्टम फिल्टर बनवू शकतो, ज्यामुळे डेटा ही कमी होतो, म्हणजे जो डेटा पाहिजे असेल तेवढाच आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण डेटा ही कमी करू शकतो. तर हे कस्टम फिल्टर कसं करायचं किंवा त्याचं वर्किंग कसं आहे हे आपण जाणून घेऊया. आपण ज्या डेटाला फिल्टर अप्लाय केलेलं आहे त्याला एक डाऊन एरो डिस्प्ले होतो, त्यावर क्लिक करायचे आणि जो मेनू डिस्प्ले होईल त्यातून नंबर फिल्टर किंवा टेक्स्ट फिल्टर यावर पॉइंटर मूव करायचा. त्यानंतर बरेच फिल्टरच्या कंडिशन्स चा मेनू अपियर होतो. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 46 वर. आणि या कंडिशन्स मधनं जी कंडिशन पाहिजे असेल ती सिलेक्ट करा आणि क्रायटेरिया एंटर करा. स्लाइड नंबर 47 वर कस्टम फिल्टरचा डायलॉग बॉक्स दाखवलेला आहे. त्यात अँड आणि ऑर असे दोन रेडिओ बटन्स आहेत. जर आपण अँड बटनवर क्लिक केलं तर जो क्रायटेरिया आपण लावणार आहोत त्याला कंबाईन करू शकतो. म्हणजेच आपण दोन क्रायटेरिया लावलेत तर ते दोन्ही कंबाईन करून जो रिझल्ट असतो तो डिस्प्ले केला जातो. आणि जर ऑर बटनवर क्लिक केलं तर मल्टिपल ऑप्शन्समधून एक सॅटिस्फाय होतो. म्हणजे आपण दोन किंवा तीन क्रायटेरिया एंटर केलेले आहेत तर त्यापैकी कोणताही एक क्रायटेरिया सॅटिस्फाय होऊन त्याचा रिझल्ट डिस्प्ले केला जातो. अशा प्रकारे आपण जो क्रायटेरिया आपल्याला त्या डेटाला लावायचा असेल तो या डायलॉग बॉक्समध्ये लावू शकतो. आणि त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा आणि रिझल्ट बघा. तर अशा प्रकारे आपण आपलं स्वतःचं असं एक कस्टम फिल्टर बनवू शकतो, ज्यामुळे आपल्याला जो डेटा पाहिजे असेल तेवढाच डेटा आपण वर्कशीटमध्ये ठेवू शकतो. पुढे आपण बघूया सॉर्ट डेटा बाय युझिंग अन ऑटो फिल्टर. ऑटो फिल्टरचा यूज करून डेटा कसा सॉर्ट करायचा याची माहिती आपण करून घेऊया. जेव्हा आपण वर्कशीटचा डेटा सॉर्ट करतो त्यावेळेस जो डेटा पाहिजे असेल तोच डेटा ठेवू शकतो आणि एखादी व्हॅल्यू सर्च करणं ही खूप इझी होऊन जातं यामुळे, कारण डेटाची साईज कमी होते आणि त्या कमी साईजच्या डेटामधनं कोणतीही व्हॅल्यू कोणताही टेक्स्ट सर्च करणं खूप इझी आणि फास्ट होतं. आपण काही सेल्स सॉर्टही करू शकतो किंवा टेबल कॉलम्स यांनाही सॉर्ट करू शकतो. याचं एक्झाम्पल म्हणजे आपण एम्प्लॉईजचा जो टेबल असतो त्यातनं एम्प्लॉईला सॉर्ट करू शकतो. आपण आधी डिपार्टमेंटने जर सॉर्ट केलं असेल तर त्यालाच आपण नंतर लास्ट नेम यांनीही सॉर्ट करू शकतो. आता हे सॉर्टिंग कसं करायचं हे माहिती करून घेऊया. पहिलं म्हणजे सिलेक्ट द डेटा दॅट यू वॉन्ट टू सॉर्ट. म्हणजे आपण काही सेल्स किंवा काही रेंज ऑफ सेल्स सिलेक्ट करायच्या. स्लाइड नंबर 48 वर आपण डेटा सिलेक्ट केलेला आहे, याची डायग्राम दिलेली आहे. आपण यात डेटा सिलेक्ट केलेला आहे B3 ते M7 पर्यंतचा. आणि त्या रेंजमध्ये आपण जर कॉलम्सला हेडिंग दिले असतील तर तेही सिलेक्ट करायचे आहेत. तर जो डेटा आपल्याला सॉर्ट करायचा आहे तो आधी सिलेक्ट करायचा. त्यानंतरची स्टेप आहे सॉर्ट क्विकली. म्हणजेच यात आपण तो डेटा सिलेक्ट करायचा. त्यानंतर डेटा टॅब मधील सॉर्ट अँड फिल्टर ग्रुप मधील सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 49 वर. त्यामुळे डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केला जातो, म्हणजे जे नंबर्स लहान आणि कमी असतील ते सगळ्यात वरती डिस्प्ले होतात आणि लार्ज नंबर्स खाली डिस्प्ले होतात, म्हणजेच असेंडिंग ऑर्डरने ते नंबर्स सॉर्ट केले जातात. किंवा डेटा टॅब मधील सॉर्ट अँड फिल्टर ग्रुप मधून सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यामुळे डेटा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केला जातो, म्हणजेच सगळ्यात मोठा नंबर आधी डिस्प्ले होतो आणि त्यानंतर लहान नंबर, म्हणजे जे नंबर्स छोटे आहेत ते खाली डिस्प्ले केले जातात. तर अशा प्रकारे आपण सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट या ऑप्शननेही डेटाला सॉर्ट करू शकतो. आणि पुढचं ऑप्शन म्हणजे एखादा क्रायटेरिया स्पेसिफाय करून आपण डेटाला सॉर्ट करू शकतो. त्यासाठी परत ज्या डेटाला आपल्याला सॉर्ट करायचा आहे त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट द सेल किंवा रेंज ऑफ सेल्स जे आपल्याला सॉर्ट करायचे आहेत. नंतर डेटा टॅब मधील सॉर्ट अँड फिल्टर या ग्रुप मधून सॉर्ट कमांडवर क्लिक करा. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 50 वर. सॉर्ट लिस्ट डायलॉग बॉक्स अपियर होतो, जो आपण बघू शकतो स्लाइड नंबर 51 वर. यात सॉर्ट बायचा लिस्ट बॉक्स जो आहे त्यात कॉलम सिलेक्ट करायचा जो आपल्याला सॉर्ट करायचा असेल. त्यानंतर सॉर्ट ऑन लिस्ट मध्ये व्हॅल्यूज, सेल कलर, फॉन्ट कलर, सेल आयकॉन यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतरची लिस्ट आहे ती ऑर्डरची. या ऑर्डर लिस्ट मध्ये ऑर्डर सिलेक्ट करा, म्हणजे अल्फाबेटिकली और न्यूमरिकली असेंडिंग ऑर्डर की डिसेंडिंग ऑर्डर हे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने आपण क्रायटेरिया स्पेसिफाय करूनही डेटाला सॉर्ट करू शकतो. तर हे आपण बघितलं फिल्टर याबद्दल. फिल्टरिंग लावल्यामुळे व्हॅल्यूज आपण लवकर सर्च करू शकतो. त्यानंतर आपण हे फिल्टरिंग एखाद्या कॉलम्सला, एका कॉलमला किंवा नंबर ऑफ कॉलम्सलाही लावू शकतो. फिल्टरिंगमुळे जेवढा डेटा आपल्याला पाहिजे असेल तेवढाच आपण ठेवून इतर डेटा डिलीट करू शकतो. तर हे फिल्टरिंग कसं करायचं हेही आपण बघितलं. त्यानंतर सॉर्ट याबद्दलची माहिती बघितली. आपण डेटा कसा सॉर्ट करू शकतो, म्हणजे असेंडिंग मध्ये, डिसेंडिंग मध्ये की काही क्रायटेरिया स्पेसिफाय करून अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण डेटाला सॉर्ट करू शकतो. यावरून तुम्हाला फिल्टरिंग आणि सॉर्टिंग याबद्दलची माहिती कळली असेलच. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूया, तो म्हणजे मॅक्रोस. मॅक्रोस हे सिरीज ऑफ कमांड्स असतात ज्या टास्क आपल्याला रिपीटेडली करायच्या असतात त्यावेळेस त्या टास्कचा मायक्रो बनवून ठेवायचा. म्हणजे एकच टास्क आपल्याला मॅन्युअली परफॉर्म करावी नाही लागत, ती ऑटोमेट केली जाते. यामुळे आपले कीबोर्ड आणि माउसचे जे क्लिक्स असतात ते वाचतात, म्हणजेच आपला टाइम सेव्ह होतो. तर मॅक्रो म्हणजे काही कमांड्स, काही टास्क ज्या आपल्याला सारख्या सारख्या परफॉर्म करायच्या आहेत त्या ऑटोमेट करायच्या. तर हे मॅक्रोज कसे एनेबल आणि कसे डिसेबल करायचे याची माहिती आपण बघणार आहोत. पहिले आपण बघूया एनेबल मॅक्रो व्हेन मेसेज बार अपियर्स. जेव्हा आपण फाईल ओपन करतो म्हणजे ती फाईल ज्यात मॅक्रोज असतील त्यावेळेस एक येलो कलरचा मेसेज बार अपियर होतो. तो मेसेज बार कसा असतो हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 52 वर. या मेसेज बार वर एक शील्डचं आयकॉन असतं आणि एक एनेबल कंटेंट नावाचं बटन असतं. आणि जर आपल्याला हे माहिती असेल की हा मॅक्रो किंवा मॅक्रोज रिलायबल सोर्सचे आहेत तर आपण ती फाईल ओपन करू शकतो, पण त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स फॉलो कराव्या लागतात. आणि त्या इन्स्ट्रक्शन्स म्हणजे पहिली आहे मेसेज बारवर जे एनेबल कंटेंट नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करायचे म्हणजे ती फाईल ओपन होते. आणि त्यावेळेस ती फाईल एक ट्रस्टेड डॉक्युमेंट असतं. तर अशा प्रकारे आपण मॅक्रोला एनेबल करतो मेसेज बार अपियर झाल्यावर. त्यानंतर अजून एका प्रकारे आपण मॅक्रोला एनेबल करतो ते म्हणजे बॅकस्टेज व्ह्यूचा उपयोग करून. आणि ते कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत. ही म्हणजे मॅक्रो एनेबल करण्याची दुसरी मेथड आहे. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा. त्यानंतर सिक्युरिटी वॉर्निंग एरियामधील एनेबल कंटेंट बटनच्या डाऊन एरोवर क्लिक करा. त्यानंतर एनेबल ऑल कंटेंट मधील ऑलवेज एनेबल दिस डॉक्युमेंट्स ऍक्टिव्ह कंटेंट हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर ती फाईल ओपन होते जी ट्रस्टेड डॉक्युमेंट म्हणून आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण बॅकस्टेज व्ह्यूचाही वापर करून मॅक्रोला एनेबल करू शकतो आणि ती फाईल ओपन करू शकतो. पुढचं म्हणजे एनेबल मॅक्रो वन टाइम. तर हे म्हणजे काय याची माहिती करून घेऊया. तर हे करण्यासाठी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स फॉलो कराव्या लागतात. त्या इन्स्ट्रक्शन्स आपण बघणार आहोत, पण त्याआधी ज्या इन्स्ट्रक्शन्सचा वापर करून आपण मायक्रोला एनेबल करू शकतो तोपर्यंतच जोपर्यंत ती फाईल ओपन असते. जेव्हा आपण ती फाईल क्लोज करतो आणि पुन्हा रिओपन करतो तर त्यावेळेस वॉर्निंग मेसेज परत अपियर होतो. म्हणून याला म्हणतात की एनेबल मॅक्रो वन टाइम. म्हणजे आपण मॅक्रोला एनेबल केलं की ती फाईल ओपन होते जी आपण ऍक्सेस करू शकतो तोपर्यंतच जोपर्यंत ती फाईल ओपन असेल. पण फाईल क्लोज केली आणि परत रिओपन केली तर वॉर्निंग मेसेज अपियर होणारच आहे. तर हे मॅक्रो एनेबल कसं करायचं याच्या काही स्टेप्स बघूया. फाईल टॅबवर क्लिक करा. त्यानंतर बॅकस्टेज व्ह्यू अपियर होईल. त्यानंतर सिक्युरिटी वॉर्निंग एरियामधून एनेबल कंटेंट च्या डाऊन एरोवर क्लिक करा. नंतर ऍडव्हान्स्ड ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिक्युरिटी ऑप्शन्स ऑप्शन्स डायलॉग मधून एनेबल कंटेंट फॉर दिस सेशन हे ऑप्शन प्रत्येक मॅक्रोसाठी सिलेक्ट करा. त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा. त्यानंतर ती फाईल ओपन होईल. तर अशा प्रकारे आपण ती फाईल मॅक्रोला वन टाइम एनेबल करून ओपन करू शकतो. तर हे आपण तीन टाइप्स बघितले ज्यामुळे आपण मॅक्रोजला एनेबल करू शकतो. पहिला होता मेसेज बारचा उपयोग करून, दुसरा होता बॅकस्टेज व्ह्यूचा उपयोग करून, आणि तिसरं म्हणजे एनेबल मॅक्रोज फॉर वन टाइम. तर ह्यावरून मॅक्रोज म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच, हो ना? मॅक्रोज ऑटोमेट फ्रिक्वेंटली यूज टास्क टू सेव्ह टाइम ऑन कीबोर्ड अँड माउस ऍक्शन्स. कीबोर्डच्या आणि माउसच्या ज्या ऍक्शन्स आपण वारंवार करतो त्या रिड्यूस करण्यासाठी आपण त्याचा मायक्रो बनवून ठेवू शकतो. हे मॅक्रोस व्हिज्युअल बेसिक फॉर ऍप्लिकेशन मध्ये तयार केलेले असतात. तर हे झालं मॅक्रोज आणि त्यांना एनेबल कसं करायचं याबद्दलचं. पण मॅक्रोज कसे क्रिएट करायचे हे आपण बघूया. ज्या वेळेस मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये आपल्याला काही टास्क रिपीटेडली परफॉर्म करायच्या असतील तेव्हा त्या टास्कचा मॅक्रो रेकॉर्ड करायचा. मॅक्रोज हे ऍक्शन किंवा सेट ऑफ ऍक्शन्स असतात ज्या आपण कितीही वेळेस परफॉर्म करू शकतो. जेव्हा आपण मॅक्रो क्रिएट करतो म्हणजेच आपण ज्याही टास्क परफॉर्म करतो त्यांना रेकॉर्ड केलं जातं आणि हे मॅक्रो क्रिएट झाल्यानंतर आपण त्यांना एडिटही करू शकतो. तर हे मॅक्रोज कसे क्रिएट करायचे हे आता आपण बघणार आहोत. पण मॅक्रो रेकॉर्ड करण्याआधी काय करायचे याची माहिती करून घेऊया. डेव्हलपर टॅब रिबनवर विजिबल आहे की नाही हे चेक करून घ्यावं लागतं मॅक्रो रेकॉर्ड करण्याआधी. आणि जर हा टॅब विजिबल नसेल तर काही इन्स्ट्रक्शन्स परफॉर्म कराव्या लागतात, काही ऍक्शन्स परफॉर्म कराव्या लागतात. त्या ऍक्शन्स कोणत्या आहेत हे आपण बघूया. स्लाइड नंबर 58 वर आपण बघू शकतो आहे की रिबन मध्ये डेव्हलपर टॅब विजिबल नाहीये. आता तो कसा विजिबल करायचा हे बघूया. फाइल टॅब वर क्लिक करा, त्यानंतर बॅकस्टेज व्ह्यू डिस्प्ले होईल. हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 59 वर. त्यातल्या ऑप्शन्स वर क्लिक करा, त्यातून कस्टमाइज रिबन कॅटेगरी सिलेक्ट करा जे आपण बघू शकतो स्लाइड नंबर 60 वर. त्यानंतर कस्टमाइज द रिबन मधल्या मेन टॅब्स मधून डेव्हलपरचा चेकबॉक्स क्लिक करा जे करून दाखवलेलं आहे स्लाइड नंबर 61 वर. आणि नंतर ओके बटनवर क्लिक करा. यामुळे रिबनवर डेव्हलपर हा टॅब अपियर होतो. तर हे आपल्याला मॅक्रो रेकॉर्ड करण्याआधी करावं लागतं जर डेव्हलपर टॅब विजिबल नसेल तर. तर आता मॅक्रो कसा रेकॉर्ड करायचा याची माहिती आपण बघणार आहोत. आता आपल्याला ज्या टास्क रिपीटेडली परफॉर्म करायच्या आहेत त्यांचा मॅक्रो कसा रेकॉर्ड करायचा हे बघूया. त्यासाठी डेव्हलपर टॅबमधील कोड ग्रुपमधून मॅक्रो या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर रेकॉर्ड मॅक्रोचा डायलॉग बॉक्स अपियर होईल जो दाखवलेला आहे स्लाइड नंबर 63 वर. या डायलॉग बॉक्समध्ये आपण मॅक्रोला नाव असाइन करू शकतो. त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा आणि ज्या ऍक्शन्स आपल्याला परफॉर्म करायच्या असतील त्या आपण आता परफॉर्म करू शकतो. आणि त्या ऍक्शन्स म्हणजे टेक्स्ट टाईप करणं किंवा काही कॉलम्स आणि रोजला सिलेक्ट करणं, अशा टास्क आपण परफॉर्म करू शकतो. आणि सगळ्या ऍक्शन्स परफॉर्म करून झाल्यानंतर डेव्हलपर टॅबमधील कोड ग्रुपमधून स्टॉप रेकॉर्डिंग या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तो मॅक्रो क्रिएट केला जातो. तर हे आपण बघितलं की मॅक्रो आपण कशा प्रकारे रेकॉर्ड करू शकतो याची माहिती. आता आपण बघूया वर्कशीट किंवा वर्कबुक ला प्रिंट कसं करायचं, म्हणजेच प्रिंट वर्कशीट और वर्कबुक. आपण पूर्ण वर्कशीट किंवा वर्कबुक प्रिंट करू शकतो किंवा त्याचा सिलेक्टेड पार्ट प्रिंट करू शकतो. आणि जर जो डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे तो जर मायक्रोसॉफ्ट एक्सेल टेबल असेल तर आपण फक्त त्या टेबलचीही प्रिंट घेऊ शकतो. पण या वर्कशीटची वर्कबुकची किंवा टेबलची प्रिंट काढण्याआधी आपण पेज लेआउट व्ह्यू मध्ये त्याला काही प्रोफेशनल लुक देऊ शकतो. जर आपल्या वर्कशीट मध्ये खूप लार्ज क्वांटिटीचा डेटा असेल किंवा काही चार्ट्स असतील तर त्याला आपण पेज लेआउट व्ह्यू मध्ये प्रोफेशनल लुक देऊ शकतो. आणि या व्ह्यू मध्ये आपण प्रिंटेड पेजवर आपला डेटा कसा दिसणार आहे हे बघू शकतो. त्यात आपण हेडर्स किंवा फुटर्स ऍड करू शकतो, काही रोज आणि कॉलम्स चे हेडर्स डिस्प्ले करू शकतो किंवा जर त्यांना हाईड करायचं असेल तर तेही करू शकतो. पेजचं ओरिएंटेशन चेंज करू शकतो, डेटाला काही फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकतो, त्याचा लेआउट आपण चेंज करू शकतो. त्यानंतर रुलर्सचा उपयोग करून आपण डेटाच हाईट आणि विड्थ मेजर करू शकतो. त्यानंतर मार्जिन्स आपण सोडू शकतो ज्यामुळे आपलं प्रिंटिंग अगदी व्यवस्थित येईल. अशा प्रकारे आपण आपल्या पेजला आपल्या प्रिंटला एक प्रोफेशनल लुक देऊ शकतो. आणि प्रिंट करण्याआधी आपण हेही चेक करून घ्यायला पाहिजे की जो डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे तो व्यवस्थित विजिबल आहे की नाही. जसं एक्झाम्पल म्हणजे काही टेक्स्ट किंवा नंबर्स खूप मोठे असतात जे कॉलम मध्ये फिट नाही होत आणि तो प्रिंटेड टेक्स्ट ट्रंकेट होतो, म्हणजे तो नंबर किंवा तो टेक्स्ट प्रिंट करण्याऐवजी काही नंबर साइन्स म्हणजे हॅश वगैरे अशा साइन्सने तो नंबर किंवा तो टेक्स्ट रिप्लेस केला जातो. आणि जर आपल्याला हे अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कॉलमची विड्थ वाढवावी लागते जेणेकरून तो टेक्स्ट किंवा नंबर आपण पूर्ण बघू शकतो. त्याचप्रमाणे आपण रो किंवा कॉलमची विड्थ आणि हाईट वाढवू शकतो. तर हे सगळं आपण प्रिंट कमांड देण्याआधीच करून घेणं खूप गरजेचं असतं. आपला डेटा इझिली विजिबल झाला पाहिजे आणि रीडही करता आला पाहिजे. त्यासाठी आपण त्या डेटाला काही फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकतो. काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला हायलाइट करायची असेल तर त्यालाही आपण वेगळ्या प्रकारचं फॉर्मॅटिंग करू शकतो. काही फॉर्मॅटिंग हे फक्त स्क्रीनवर चांगले दिसतात, जसे कलर टेक्स्ट किंवा सेलचं शेडिंग आपण जे करतो ते फक्त स्क्रीनवरच चांगलं दिसतं. आणि ज्यावेळेस आपण ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढतो तर ते त्या पेपरवर इतकं चांगलं दिसत नाही जितकं आपण ते स्क्रीनवर बघू शकतो. तर हे सगळं फॉर्मॅटिंग, पेज ओरिएंटेशन वगैरे आपण प्रिंट कमांड देण्याआधीच करून घेणं खूप गरजेचं असतं. आता आपण बघूया पूर्ण वर्कशीट किंवा वर्कबुक किंवा त्याचा सिलेक्टेड पार्ट आपण कशा प्रकारे प्रिंट करू शकतो. त्यासाठी जर आपल्याला काही सिलेक्टेड पार्टच प्रिंट करायचा असेल त्यावेळेस ज्या वर्कशीट मधला पार्ट प्रिंट करायचा आहे ते वर्कशीट सिलेक्ट करा. त्यानंतर जेवढा डेटा प्रिंट करायचा असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करा आणि प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा किंवा कीबोर्डचं कंट्रोल पी हे बटन प्रेस केले तरीही प्रिंट कमांडचा डायलॉग बॉक्स ओपन होतो. त्यानंतर सेटिंग्समधनं आपण ऑप्शन सिलेक्ट करायचं की प्रिंट द सिलेक्शन, म्हणजे आपण जेवढा पार्ट सिलेक्ट केलेला आहे फक्त तेवढाच प्रिंट केला जातो. हे होतं पार्शियल डेटा प्रिंट करण्यासाठी. आता आपण पूर्ण वर्कशीट किंवा वर्कबुक कसं प्रिंट करायचं हे बघूया. जे वर्कशीट आपल्याला प्रिंट करायचं असेल त्याला ऍक्टिवेट करायचं, म्हणजे त्या वर्कशीट टॅबवर क्लिक करायचं. त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करून प्रिंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि सेटिंग्स या ऑप्शन मधून प्रिंट द ऍक्टिव्ह शीट हे सिलेक्ट करून प्रिंट कमांड द्यायची. म्हणजे संपूर्ण वर्कशीट आपलं प्रिंट केलं जातं. जर वर्कबुक प्रिंट करायचं असेल तर त्यासाठी त्या वर्कबुकवर क्लिक करायचं, फाईल टॅबवर क्लिक करून प्रिंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि सेटिंग्स मधनं प्रिंट द एंटायर वर्कबुक हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे आपण पूर्ण वर्कबुकही प्रिंट करू शकतो. तर हे होतं प्रिंटिंग बद्दल, ज्यात आपण पूर्ण वर्कशीट किंवा वर्कबुक प्रिंट करू शकतो आणि काही सिलेक्टेड पार्ट तोही प्रिंट करू शकतो. जर आपला एक्सेल फाईलमध्ये आपण टेबल बनवलेला असेल आणि जर त्या टेबलची फक्त आपल्याला प्रिंट घ्यायची असेल तर ती आपण कशी घेणार हे बघूया. त्यासाठी आपण त्या टेबलमधल्या एका सेलवर क्लिक करायचं, त्यामुळे तो टेबल ऍक्टिव्हेट होतो. त्यानंतर फाईल टॅबवर क्लिक करून प्रिंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचे किंवा कीबोर्डवरून कंट्रोल पी या की प्रेस करायच्या आणि सेटिंग्स यामधून सिलेक्टेड टेबल हे ऑप्शन सिलेक्ट करायचे, म्हणजे जो टेबल असेल तेवढाच प्रिंट केला जाईल. तर हे आपण बघितलं प्रिंट वर्कशीट और वर्कबुक. आणि यासाठी आपण हेही बघितलं की प्रिंट कमांड देण्याआधी आपण पेज लेआउट व्ह्यू मध्ये प्रिंट काढल्यानंतर ती पेजवर कशी दिसणार आहे हे बघू शकतो. त्यानंतर त्यात काही फॉरमॅटिंग करून आपण त्याला प्रोफेशनल लुकही देऊ शकतो. त्यानंतर आपण बघितलं की पूर्ण वर्कशीट, पूर्ण वर्कबुक किंवा सिलेक्टेड डेटा आणि टेबल हे आपण प्रिंट करू शकतो. तर हे होतं प्रिंटिंग बद्दलचं. आता आपण बघूया की एक्सेल ही फाईल सेव्ह कशी करायची. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह हे ऑप्शन सिलेक्ट करा, त्यानंतर सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यात फाईल नेम या टेक्स्ट बॉक्समध्ये त्या फाईलला आपल्याला जेही नाव असाइन करायचे असेल ते टाईप करा आणि सेव्ह या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे आपण ती एक्सेल फाईल सेव्ह करू शकतो. आणि एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन असतं .xls. त्यानंतर जर आपल्याला नवीन फाईलवर काम करायचे असेल तर आपण एक नवीन फाईलही ओपन करू शकतो. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा आणि जो बॅकस्टेज व्ह्यू अपियर होईल त्यातून न्यू हे ऑप्शन सिलेक्ट करा. तर अशा प्रकारे आपण नवीन फाईल ओपन करू शकतो जिचं नाव असतं बुक वन. आपण आधीच्या सेशनमध्येही पाहिलं, जेव्हा आपण एक्सेल हे ऍप्लिकेशन ओपन करतो त्यावेळेस त्या वर्कबुकला बुक वन मायक्रोसॉफ्ट एक्सेल असं नाव टायटल बारवर आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे आपण फाईल सेव्हही करू शकतो आणि नवीन फाईलवर कामही करू शकतो. जर आपण आपल्याला रिसेंटली आपण ज्या फाईलवर काम केलं असेल जर ती फाईल बघायची असेल त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा. जो बॅकस्टेज व्ह्यू डिस्प्ले होईल अपियर होईल त्यातून रिसेंट या ऑप्शनवर क्लिक करा. यामुळे ज्या रिसेंट फाईल्स तुम्ही बघितल्या असेल किंवा ज्यावर तुम्ही काम केलं असेल त्या फाईल्स तिथे डिस्प्ले होतील आणि त्या फाईलवर क्लिक करून आपण ती फाईल बघू शकतो. जर आपल्याला एक्सेल बंद करायचं असेल तर त्यासाठी आपण टायटल बारवरच्या विंडोज कंट्रोल बटन्स या बटन्समधून क्लोज या बटनवर क्लिक करू शकतो किंवा परत फाईल टॅबवर क्लिक करून जो बॅकस्टेज व्ह्यू अपियर होईल त्यातलं जे शेवटचं ऑप्शन असतं एक्झिट यावर क्लिक करा. त्यामुळे तुम्ही ते वर्कबुक किंवा ते ती एक्सेल फाईल क्लोज करू शकता. तर आपण बघूया की आजच्या सेशन मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत. आपण बघितलं फिल्टरिंग आणि सॉर्टिंग, त्यानंतर आपण बघितलं डेटा व्हॅलिडेशन, नंतर आपण बघितलं मॅक्रोज, मॅक्रोजला एनेबल कसं करायचं आणि मॅक्रोज क्रिएट कसे करायचे, त्यानंतर आपण बघितलं एक पूर्ण वर्कशीट वर्कबुक प्रिंट कशी करायची किंवा एखादा सिलेक्टेड एरिया आणि सिलेक्टेड टेबल कशा प्रकारे प्रिंट करायचा, त्यानंतर आपण बघितलं की एक्सेल फाईल आपण सेव्ह कशा प्रकारे करू शकतो आणि एखादी नवीन फाईल ओपन करण्याची प्रोसेसही आपण बघितली, त्यानंतर एक्सेल मधनं आपण एक्झिट कोणत्या प्रकारे करू शकतो हेही बघितलं. तर यावरून तुम्हाला एक्सेल बद्दलची बरीचशी माहिती समजली असेल आणि तुम्ही एक्सेल अगदी चांगल्या प्रकारे यूज करू शकाल. तर हे होतं इंट्रोडक्शन टू एक्सेल. थँक्यू.